तडीस जाईपर्यंत मी त्याला चिकाटीने त्याचा मागोवा घेईन आणि त्यामध्ये यश प्राप्त करेन. आणि आपले आचार्य भक्ती विनोद ठाकूर जे महान भक्त होऊन गेले या परंपरेत, तर ते काय सांगतात, कोणता संकल्प केला पाहिजे, अनुकूलस्य संकल्प. रूप गोस्वामींच्याच मार्गदर्शनाखाली ते सांगतात की अनुकूल गोष्टींचा आपण संकल्प केला पाहिजे. म्हणून आपण हा जो या वर्षातला पहिला रविवार आहे, तर यामध्ये एकत्रित रीतीनं एकीचे बळ, कलियुगामध्ये कलौ संघ शक्ती, कलियुगामध्ये एकजुटीमध्ये संघामध्ये फार शक्ती आहे. त्यामुळे जो सामूहिक संकल्प असेल त्याला नक्कीच जास्त शक्ती किंवा जास्त बळ प्राप्त होतं. तर म्हणून आज आपण एक सुंदर भजन जे महान आचार्यांनी लिहिलेलं आहे, श्री हरेर नामाष्टकम, हे संस्कृत मधील 8 श्लोक आहेत ज्याला अष्टकम म्हटलं जातं. 50% लोकांना तरी दिसेल, दिसतं? मागच्या लोकांना कदाचित थोडा त्रास होईल, पण निदान तुम्ही निम्मा भाग तरी घेऊ शकता, कारण प्रत्येक कडव्याच्या शेवटी एक ओळ कॉमन आहे, ध्रुवपद हरेर नामैव केवलम. तेवढं मोठ्यानं म्हटलं तरी चालेल, हरेर नामैव केवलम. तर या भजनामध्ये खूप सुंदर रीतीनं श्री हरिनाम आणि भक्तीचं तत्व काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि या भजनावरच आज आपण पूर्ण रविवारची ही कार्यक्रम आहे त्यावरची चर्चा घेणार आहोत, कारण खूप सुंदर असा हा अर्थ हे भजनामध्ये पूर्ण वैष्णव तत्वज्ञानाचं सार सांगण्यात आलेलं आहे. बऱ्याचदा ज्यावेळी अशी वर्षामागून वर्ष आपल्या जीवनातील जात असतात, तर बऱ्याचदा आपण भूतकाळाचा विचार करत असतो की अरे हे मी असं करायला हवं होतं, मी असं करू शकलो असतो, मी असं करायला नको होतं, अशा पद्धतीनं. आणि भविष्याची आपण स्वप्न पाहत असतो, मी हे करेन, मला असं असं करायचंय. पण पुन्हा भक्ती विनोद ठाकूर खूप सुंदर रीतीने सांगतात, फॉरगेट द पास्ट विच स्लीप्स, भूतकाळ विसरून जावा. का? कारण भूतकाळ झोपलेला आहे, गेला ना तो, इतिहास जमा झाला. आपण म्हणतो भूतकाळ हा भूतच आहे, तो भूत म्हणजे निघून गेला. फॉरगेट द फ्युचर विच ड्रीम्स, स्वप्न पाहतो आपण कोणती भविष्याची, बरोबर, शेख चिल्लीच्या गोष्टीमध्ये आपण पाहतो किती स्वप्न पाहत असतो तो. तसंच कधी कधी आपण दिवा स्वप्न ज्याला म्हणतात, डे ड्रीमिंग, दिवसा आपण काही स्वप्न पाहत असतो की अरे हा इक बंगला बनेन यारा, कि माझं इथं हरिओम नगरमध्ये घर असेल, चांगलं आहे स्वप्न, चांगलं आहे, पण त्याचबरोबर व्यावहारिक भक्ती देखील करणं आवश्यक आहे. तर म्हणून आचार्य काय सांगतात की जी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे या वर्तमान काळामध्ये, जी भगवंतांच्या कृपेनं आपल्याला प्रत्येक श्वास मिळत आहे, प्रत्येक क्षण मिळत आहे, त्याचा लाभ आपण कसा घ्यायचा हे आचार्य सांगतात. आणि अशाच एक महान आचार्य आहेत, आणि हे वैष्णव आचार्य इतके नम्र आहेत की त्यांनी त्यांचं नाव देखील कळू दिलेलं नाहीये. बऱ्याच वरिष्ठ भक्तांना देखील या भजनाचे आचार्य कोण आहेत, नक्कीच हे महान वैष्णव आचार्य आहेत, पण कोणते वैष्णव आचार्य आहेत हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. तुम्हाला कळलं तर कृपया सांगा. तर परंतु हे जे सार आहे, हे जे आपण 8 श्लोकांमध्ये पाहणार आहोत, या केवळ एक रविवारचा प्रघात म्हणून आपण घेणार नाही आहोत, पण यातला काही भाग जरी आपण आपल्या जीवनात अवलंबू शकलो तरी नक्कीच आपलं हे नवीन वर्ष, हॅप्पी न्यू इयर, खऱ्या अर्थानं आनंदी जाणार आहे. तर हे संस्कृत भजन किंवा अष्टकम आहे, आपण म्हणूया, म्हणायचा प्रयत्न करूया. कृपया माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा, आपण एक एकदाच म्हणणार आहोत आणि मग यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत, ठीक आहे? दिसतं सगळ्यांना, काही जणांना, पुढच्या लोकांना तरी बऱ्यापैकी, कारण इथे मध्ये ठेवू शकत नाही कारण दर्शन हे होतं. मी पहिल्यांदा अर्थ वाचेन जेणेकरून या भजनामध्ये आपण तो भाव म्हणू शकतो, तो भाव आपण त्या भावनेने हे भजन म्हणू शकू. मधुरम मधुरेभ्योपी मंगलेभ्योपी मंगलम पावनम पावनेभ्योपी हरेर नामैव केवलम. याचा अर्थ असा आहे, सर्व मधुर गोष्टींपेक्षाही अतिमधुर, सर्व मंगलदायक गोष्टींहून ही अधिक मंगलदायक, पवित्रातील सर्वश्रेष्ठ पवित्र केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. आ ब्रह्मास्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. संपूर्ण विश्वात ब्रह्मदेवांपासून ते साध्या गवतापर्यंत जे काही आहे ते सर्व भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची निर्मिती आहे. एकच गोष्ट येथे त्रिवार सत्य आहे, केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. स गुरुः स पिता चापि सा माता बांधवोपि सह शिक्षये चेत् सदा स्मर्तुम हरेर नामैव केवलम. ती व्यक्तीच खरे गुरु माता पिता आणि मित्र आहे. जर ती व्यक्ती आपल्याला केवळ एकाच गोष्टीचे स्मरण करण्यास शिकवित असेल, केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. खूप सुंदर अर्थ आहे, कृपया ध्यानपूर्वक ऐका. निश्वासे नहि विश्वासः कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाल्याद हरेर नामैव केवलम. मृत्यूचा तो शेवटचा क्षण कधी येईल आणि आपल्या सर्व भौतिक आकांक्षा योजना उधळून लावेल याची काही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे लहानपणापासून आपण नियमित जप करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना गायंती भक्तिभावेन हरेर नामैव केवलम. ज्या ठिकाणी महान भागवत शुद्ध भक्तिमय भावनेने श्रीहरींचे गुणगान करतात त्या ठिकाणीच श्रीहरींचा वास असतो. केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. अहो दुःखम महादुःखम दुःखात दुःखतरम यतहा काचायाम विस्मृतम रत्नम हरेर नामैव केवलम. ओह कितीही दुःखमय गोष्ट आहे, किती महादुःखमय गोष्ट आहे, या इतकी दुसरी कोणतीही दुःखमय गोष्ट नाही. जेव्हा लोक या मौल्यवान हिऱ्याचा रत्नाचा साधारण काचेचा तुकडा म्हणून गैरसमजूत करून घेतल्याने त्यांना त्याचा विसर पडला आहे. केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. दियताम दियताम कर्णो नियताम नियताम वाचः गियताम गियताम नित्यम हरेर नामैव केवलम. आपल्या कर्णांद्वारे याचे पुन्हा पुन्हा आपण श्रवण केले पाहिजे, आपल्या वाचेद्वारे याचे पुन्हा पुन्हा उच्चारण केले पाहिजे आणि पुन्हा पुन्हा सदैव याचे गायन केले पाहिजे. केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. तृणकृत्य जगत सर्वम राजते सकल परम चिदानंदमयम शुद्धम हरेर नामैव केवलम. त्यापुढे हे संपूर्ण विश्व एखाद्या गवताच्या पात्याप्रमाणे तुच्छ आहे, ते सर्वांच्यावर राज्य करते, ते चेतनेने पूर्ण आणि दिव्य आनंदाने परिपूर्ण आहे, ते सर्वात शुद्धतम आहे. केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मधुरम मधुरे भोपि मंगलेभ्योपि मंगलम पावनम पावनेभ्योपि हरे नामैव केवलम. मधुरम मधुरे भोपि मंगलेभ्योपि मंगलम पावनम पावनेभ्योपि हरे नामैव केवलम. मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योऽपि मंगलम् पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम् मधुरं मधुरे ब्रह्म सम्पर्यन्तम् सर्वमायामयम् जगत् सत्यम् सत्यम् पुनः सत्यम् हरेर्नामैव केवलम् ब्रह्म सम्पर्यन्तम् सर्वमायामयम् जगत् सत्यम् सत्यम् स गुरुः स पिता चापि स माता बान्धवोऽपि स शिक्षये चै सदा स्मर्तुम् हरेर्नामैव केवलम् स गुरुः स माता बान्धवोऽपि स शिक्षये चै सदा स्मर्तुम् विश्वासो न हि विश्वासा तदारुद्धो भविष्यति कीर्तनीयामतो बाल्यात् हरेर्नामैव केवलम् विश्वासे न हि विश्वासा तदारुद्धो भविष्यति कीर्तनीयामधुबाल्यात् हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना धायन्ति भक्ति भावेन हरेर्नामैव केवलम् सदा वसे तत्र यत्र भागवता जना अहो दुःखं महादुःखं दुःखदुःखतरं यत् चायां विस्मृतं रत्नम् हरेर्नामैव केवलम् हो दुःखं महादुःखं दुःखादुःखतरं यथा दियताम् दियताम् कर्णौ नियताम् नियताम् वाचा दियताम् गीयताम् नित्यम् हरेर्नामैव केवलम् दियताम् दियताम् कर्णौ नियताम् गीयताम् ऋणकृत्या जगत् सर्वम् राजते सकल परम् चानन्दम् मयो शुद्धम् हरेर्नामैव मधुरम मधुरे भ्योपि मंगले भ्योपि मंगलम पावनम पावने भ्योपि हरेर्नामैव केवलम भ्योपि मंगले भ्योपि श्री हरि नाम अष्टकम की श्री हरि नाम प्रभु की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की। हरे कृष्णा। तर खूप सखोल अर्थपूर्ण असलेलं हे भजन आहे। तर गुरु साधू शास्त्राप्रमाणे याच्यावर जे स्पष्टीकरण देता येऊ शकतं त्या आधारे मी काही स्पष्टीकरण किंवा याचा आणखीन सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन। आपण प्रत्येक कडव्याचा थोडक्यात अर्थ पाहूया। प्रत्येक जे ध्रुवपद किंवा हरेर नामैव केवलम अशा ओळीनं प्रत्येक कडव्याचा किंवा प्रत्येक श्लोकाचा शेवट होत आहे। हरेर नामैव केवलम, केवळ श्रीहरींचेच, केवळ श्रीहरींचे पवित्र नामच सर्व काही आहे। तर प्रथम म्हणता येते मधुरम मधुरे भूपी, सर्व मधुर, सर्वात सुंदर मधुर अशा गोष्टींमध्ये हरिनाम सर्व श्रेष्ठ आहे। तर प्रत्येकासाठी मधुर गोष्टीची व्याख्या वेगवेगळी असू शकते, बरोबर। लहान मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात, बरोबर, आईस्क्रीम, लॉलीपॉप किंवा चॉकलेट अशा पद्धतीनं। मग मोठेपणी इतर खाण्याच्या गोष्टीमध्ये रुची असते, पण मनी मनी स्वीटर दॅन हनी। प्रल्हाद महाराज म्हणतात की पैसा हा मधापेक्षा गोड वाटायला लागतो, कारण त्याच्याद्वारे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करता येतात असा भ्रम निर्माण होतो, बरोबर। परंतु एखादी गोष्ट, समजा उदाहरण घेतलं आपण खाण्याची गोष्ट, कितीही गोड वाटली म्हणून मराठीत म्हण आली आहे, ऊस गोड लागला म्हणून हा मुळासकट खाऊ नये। कारण का, एखादी गोष्ट कितीही मधुर असली तरी त्याला मर्यादा आहेत, कारण मुळात या शरीरालाच मर्यादा आहेत, बरोबर। अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे इकॉनॉमिक्समध्ये, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, इकॉनॉमिक्स शिकवणार नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट ज्यावेळी आपण सुरुवातीला खातो, म्हणजे मला खूप भूक लागली आहे आणि मला गुलाबजामुन खूप आवडतात किंवा रसगुल्ला खूप आवडतात, ज्यावेळी मी पहिला गुलाबजाम खातो त्यावेळी मला खूप आनंद मिळतो, ज्यावेळी मी दुसरा खातो माझा आनंद वाढत जातो, तिसरा खातो आणखीन वाढतो। समजा माझी क्षमता आहे 6, जास्त आहे पण 6, तर मी 6 खाल्ले तर मला खूप पूर्ण आनंद वाटेल। समजा 7वा गुलाबजाम खाल्ला आग्रह करून, स्वतः स्वतःला आग्रह किंवा दुसऱ्याने कोणी आग्रह केला तर काय होईल, कसा बसा पण खाऊ। 8वा गुलाबजाम खाल्ल्यावर काय होईल सांगू नका। 9वा गुलाबजाम खाल्ला तो गुलाबजाम देखील आपल्याला बघवणार नाही, बरोबर, अजीर्ण, त्याचा तिटकारा येईल आपल्याला। म्हणजे जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला आनंद देत होती तीच गोष्ट आपल्याला मधुर वाटत नाहीये। परंतु हरिनामाबद्दल आचार्य काय सांगतात, हे इतकं मधुर आहे, तसं आपल्या मराठी संतांनी म्हटलंय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे इतकं गोड आहे। आता आपण त्याची कल्पना करू शकतो या बद्ध साधने अवस्थेमध्ये, परंतु भगवत भक्ती इतकी सुंदर प्रक्रिया आहे की साधक स्थितीमध्ये देखील प्रत्येक भक्ताला काही ना काही मधुरतेचा अनुभव येतो. समजा आपण या भक्ती मार्गात इस्कॉन मध्ये आलोय, असा एक तरी साधक दाखवा की ज्याला 10 वर्ष भक्तीमध्ये आहे आणि एक देखील चांगला अनुभव नाही भक्तीचा. कीर्तन कुठलं तरी आवडलं असतंच, एखादी यात्रा, एखादं प्रवचन, काही नाहीतरी महाप्रसाद तरी मोठा साक्षात्कार आहे पुराव्यानिशी, फोटो पण असतात. एक सुंदर किस्सा आहे, मुंबईमध्ये मंदिरात असतानाच एक भक्त मला भेटलेले जे नेव्हीमध्ये चांगल्या पोस्टवर होते, तर मी सहज ओळख झाली त्यांची आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही भक्तीमध्ये कसे काय आलात, आणि त्यावेळी त्यांनी एक वेगळंच पद्धतीने उत्तर द्यायला चालू केलं. पण हा प्रसंग खूप काही सांगून जातो. ते म्हणाले की मी माझ्या गावावरून मुंबईला रेल्वेने येत होतो आणि मी जिथं माझं बुकिंग होतं रिझर्वेशन त्याच्यासमोर 2 तरुण मुली बसलेल्या आणि त्या एक फोटो होता त्यांच्या हातात आणि दोघी चर्चा करत होत्या. काय डोळे सुंदर आहे त्याचे, काय हास्य, किती स्मित हास्य सुंदर आहे. मग याने काय लक्ष दिलं नाही, सभ्य व्यक्ती आहेत त्यामुळे काय म्हटलं दुसऱ्याच्या चर्चेवर काय लक्ष देण्यात अर्थ नाही. आणि बराच वेळ चर्चा करत होत्या, त्यांना वाटलं कोणीतरी बॉलिवूड हॉलिवूड मूवी स्टार असेल. त्यांचं पण ज्ञान चांगलं होतं, मुंबईत राहिल्यामुळे जनरल नॉलेज वाढतं, बॉलिवूडची खूप माहिती होते. त्यांना वाटलं की कोण असेल हा हिरो, मी काय नावं सांगत नाही पण त्यांना बरेच तर्क केले, हा असेल तो असेल. पण यांचं वर्णन चालूच होतं आणि त्यांचा आनंद आणखीनच वाढत होता ज्यावेळी वर्णन करत होते. 1 तास झाला, 1.5 तास त्या 2 मुली या फोटोवर, एकच फोटो अशा नाही की अल्बम होता, एकाच फोटोकडे 1.5 तास चर्चा करत होत्या. शेवटी यांना राहवलं नाही, कुतूहल म्हणून त्यांनी विचारलं कोण आहे हा की ज्याच्यावर तुम्ही एवढी 1.5 तास चर्चा करतायत. त्या मुलीने फोटो दाखवला, ते राधा श्याम सुंदर होते. अरे ते म्हणाले की आम्ही आता वृंदावन यात्रेवरनं परत चाललोय मुंबईला आणि आम्हाला पण पूर्वी हिंदी पिक्चर खूप आवडायचे पण आता आमचे हिरो बदललेले आहेत. पण आता आमचे असे हिरो आहेत की जे कधीच बदलणार नाहीत आणि आम्ही त्यांची कितीही चर्चा करू शकतो. आणि हे काही दाखवण्यासाठी नाही, त्या खरोखरच प्रामाणिकपणे त्या 2 माताजी चर्चा करत होत्या. आणि त्यावेळी त्याला राहून राहून वाटलं की कसं काय या इतक्या तरुण वयामध्ये यांना इतकं भक्तीचं आकर्षण आहे. म्हणून त्यांनी त्यांना प्रश्न विचारले कसं काय हे शक्य आहे आणि वगैरे. मग त्यांना कळलं शिकलेल्या पण आहेत आणि अगदी सगळं सांभाळून भक्ती करतायत. मग त्यांनी त्यांना मंदिराचा पत्ता दिला आणि अजून देखील मुंबईला गेलं तर मी मनोज जोशी म्हणून हे भक्त आहेत, इकडचे राजस्थानचे, आणि खूप चांगले भक्त आहेत, ते स्वतः भक्त बनलेत आणि आता इतरांना ते राधा श्याम सुंदरकडे आकर्षित करतात. तर हे भगवंतांचं रूप आहे. म्हणून जे वल्लभाचार्य म्हणून महान संत आहेत त्यांनी मधुराष्टकमची रचना केली आहे की अधरम मधुरम वदनम मधुरम, की भगवंतांच्या बाबतीत सगळंच मधुर आहे. तर बरंच हे अष्टकम आहे, आपण पुढे जाऊ. मंगलेभ्योपी मंगलम, की हरीचं नाव हे सर्वात मंगल आहे. बरोबर, या जगामध्ये प्रत्येकाला मंगल व्हावं आपलं असं वाटतं, मंगल शुभ पवित्र व्हावं. म्हणून बरेच लोक बरेच प्रयत्न करतात, लग्न जमत नसेल तर शांती करतात, वास्तू शांती करतात, वास्तू दोष असेल तर परत आणि काय काय प्रकार करतात, बऱ्याच गोष्टी करत असतात. आणि दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजन करतात, कपाटावर लिहितात शुभ लाभ. बरोबर, आणि त्यांना वाटतं की हे सगळं केल्यावर मी सगळं मंगल होईल. परंतु भौतिक जगामध्ये कुणालाही एका अमंगल गोष्टीवर चर्चा करायला आवडत नाही, ती म्हणजे मृत्यू. बरोबर, ज्यावेळी पण मृत्यूचा विषय काढतो तो सगळ्यात अमंगल वाटतो. परंतु भक्ती मार्ग इतका पवित्र आणि सर्वोच्च आहे की जीवनामध्ये जी सर्वात अमंगल वाटणारी घटना भक्ती मार्ग त्याला सर्वोत्तम मंगल करू शकतो. का? कारण भगवंत गीतेत सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की मृत्यूच्या समयी जो माझं स्मरण करतो तो माझ्या धामाला प्राप्त होतो. आणि परवाच्या ध्रुव महाराजांच्या लीलेमध्ये आपण वर्णन ऐकलं की ध्रुव महाराज यांनी इतका सुंदर रीतीने भगवंतांना प्रसन्न केलं की ज्यावेळी भगवंतांचं विमान वैकुंठातून आलं, नंद सुनंद त्यांना न्यायला आले, त्यावेळी साक्षात मृत्यू देवतेच्या डोक्यावर पाय ठेवून ते त्या विमानामध्ये आरूढ झाले. म्हणजे सर्वात अमंगल वाटणारी गोष्ट भक्तिमार्गानं सर्वात मंगल होऊ शकते, हा याचा गुणधर्म आहे. म्हणून शास्त्रामध्ये अनेक सुंदर श्लोक आहेत. मंगलम भगवान विष्णू, पुढे म्हणतात पावनम पावने भ्योपी. पावन किंवा पवित्र करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात पवित्र काय आहे? श्रीहरींचं नाव. म्हणून आपण ज्यावेळी वैष्णव परंपरेत दीक्षा ग्रहण करतो त्यावेळी किंवा कोणत्याही वैष्णव यज्ञाची सुरुवात देखील या मंत्रानं होते. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थान गतोपी वा यह स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्य अभ्यंतर शुचिही. अपवित्र असा किंवा पवित्र असा, ओम अपवित्रो वा ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थान गतोपी वा, कुठल्याही अवस्थेतून एखादी व्यक्ती आले असेल पण पुंडरीकाक्ष, पुंडरीकाक्ष ज्यांचे डोळे कमलाप्रमाणे आहेत असे श्री विष्णू श्रीहरींचं जो स्मरण करतो त्याची आतून नाही बाहेरून अंतर्बाह्य शुची अंतर्बाह्य शुद्धता त्याला प्राप्त होते. आता शहरीकरणामुळे लोकांचं जीवन बदलायला लागलंय. पूर्वी लोकांना लहानपणी आपण शारीरिक शिक्षण हा विषय असायचा, त्यामध्ये सांगितलं जातं जायचं की नखं कापली पाहिजेत, केस कापलेले असले पाहिजेत वगैरे वगैरे. पण आजकाल ज्यावेळी आपण जसं पाहतो शहरीकरण होते, लोकांकडे वेळ कमी आहे, त्यामुळे लोकांना आंघोळ करायला पण वेळ नाही आहे. ही खरी गोष्ट आहे. लोक नाव्याकडे जातात आणि सगळ्यात नावी कोणता आवडतो? ज्याच्याकडे गेल्यावर आंघोळ करायला लागणार नाही, म्हणजे एक पण केस तो अंगावर पाडत नाही, असं बरोबर तुमचे छान केस कापतो. आणि आजकाल डिओड्रंट्स चांगले परफ्यूम मिळतात जेणेकरून तुम्ही आंघोळ केली आहे की नाही ते कळत नाही, सुगंध येतो तुमच्या शरीरातून आणि त्यामुळे लोक पटपट पटपट आवरतात, स्टेशनवर वडापाव खातात आणि मग ऑफिसला जातात. आणि कॉर्पोरेट जगामध्ये या वृत्तीला आणखीन पाठबळ मिळतं, तिथे तुम्हाला रिफ्रेश रूम असतात, तिथे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचेल प्रवासाचा. परंतु शास्त्रात सांगितलं की अनेक गोष्टी आपल्याला पवित्र करत असतात. सर्वात पवित्र करणारी गोष्ट म्हणजे शरीराला ती म्हणजे पाणी. आपण ज्यावेळी स्नान करतो त्यावेळी आपण ताजतवानं होतो. म्हणून ज्यावेळी आपण आचमन करतो ते पाणी देखील आपण त्यामध्ये नद्यांना आवाहन करतो आणि ते शुद्ध करून घेतो. आणि तसं आपण रामायणात देखील पाहतो की अग्निद्वारे पण शुद्धीकरण होतं. जसं सीतेला अग्नी परीक्षा घ्यायला लावली का? कारण अग्नी पण अनेक वस्तूंना शुद्ध करतो. तर असे वेगवेगळे शुद्धीकरणाचे मार्ग सांगितलेत, शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, बुद्धीची शुद्धता. परंतु सर्व अंतर्बाह्य शुचीसाठी सर्वात आवश्यक काय आहे? श्रीहरींचे नाम. दुसऱ्या श्लोकात म्हणतात ते आ ब्रह्मा स्तंभ पर्यंतम सर्व माया मयम जगत. ब्रह्मादेवापासून स्तंभ, स्तंभ म्हणजे तिथं सांगितलंय गवताचं पातं किंवा आपण मुंगीपर्यंत म्हणू शकतो. जसं ब्रह्मसंहितेत म्हटलंय की इंद्रगोप किड्यापासून इंद्रापर्यंत सगळीकडे जन्म मरणाचं चक्र आहे आणि सगळेजण या मायेमध्ये अडकलेले आहेत. बाहेरचे लोक पण सांगतात सगळं कलियुग आहे, सगळी माया आहे. आणि तुम्ही खरंच बघा, जर तुम्हाला मुंबईला किंवा अशा मोठ्या शहरात जायची सुवर्ण संधी आली, तुम्ही फक्त चौकामध्ये थांबा किंवा कोल्हापूरमध्ये पण आपला दाभोळकर कॉर्नर आहे तिथे एक 5 मिनिटं उभा राहा, वेळ असताना तुमच्याकडे 5 मिनिटं उभा राहा आणि जस्ट विचार करायला हरकत नाही की प्रत्येक जण जोरात वेगानं चाललाय, गाड्या चालल्यात, माणसं चालली आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी डोक्यात विचार आहेत. पण त्यापैकी किती जणांना जाणीव आहे की मी कोणत्या दिशेने जीवनामध्ये चाललेलो आहे? मनुष्य जीवनाचं खरंच ध्येय काय आहे? मी करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि असा विचार केल्यावर आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती धावपळ चालली आणि कशासाठी. तर सर्व माया मयम जगत, की म्हणून म्हटलं सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. हरिनाम हेच केवळ परिपूर्ण सत्य आहे. का? कारण हरिनामच मृत्यूनंतरही त्या जीवाबरोबर येणार आहे. धनानी भूमौ पशवस्थ गोष्टे. या श्लोकामध्ये सांगितलं की धन असतं ते पूर्वीच्या काळी लोक जमिनीत ठेवायचे, म्हणून देखील आज कधी कधी पाया खणताना गुप्त धन सापडतं. बरोबर. कारण पूर्वी लोक जमिनीखाली गाडून ठेवायचे. की आजकाल आपण बँकांमध्ये ठेवतो, शेअर्समध्ये गुंतवायचे की नाही हा प्रश्न आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत, पण धनाचं संपत्ती सगळ्यांना हवी आहे. पण या सर्व गोष्टी कुठे राहतात? इथेच राहणार आहेत. पण आत्म्याबरोबर शाश्वत रीतीनं काय येणार आहे? सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, हरिनाम हेच केवळ, किंवा भगवत भक्ती हीच केवळ आत्म्याबरोबर येणार आहे. म्हणून त्याला परम सत्य म्हटलेलं आहे. म्हणून गीतेत पण म्हटलंय, आ ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्तीन अर्जुन, की ब्रह्मदेवापासून सर्व योनींपर्यंत पुनर्जन्म हा घ्यावाच लागेल जर आपण भक्ती नाही केली तर. मामुपेत्य पुनर्जन्म, माझी भक्ती केलीस तर अर्जुना तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. तर म्हणून हरिनाम हे परम सत्य आहे. सगुरु सपिता चापी सा माता बांधवोपी स शिक्षये चेत सदा स्मर्तुम हरेर्नामैव केवलम. खरे गुरु, खरे माता, खरे बंधू, खरे पिता कोण आहेत? याचं भागवत मध्ये देखील वर्णन येतं. गुरुर न सस्यात जननी न सास्यात पिता न सस्यात, की ह्या सगळ्या जबाबदारीच्या भूमिका आहेत. ज्या ठिकाणी पण कोणी देखील आपल्यावर विसंबून असतो ती भूमिका म्हणजे जबाबदारीची भूमिका आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मला काय जबाबदाऱ्या नाहीत, पण तसं नाही आहे. आपण कोणाचे तरी मोठे भाऊ असतो, आपण कोणाचे तरी आई वडील असतो, आपण कोणाचे तरी शिक्षक असतो. समाजामध्ये या ना त्या कारणानं आपल्याला एखादी जबाबदारीची भूमिका घ्यावी लागते. आणि लोकांना आजकाल अधिकार हवे आहेत, परंतु त्या मागोमाग येणाऱ्या जबाबदाऱ्या नको आहेत. मला खुर्ची पाहिजे, खुर्ची म्हणजे सत्तेची खुर्ची हवी आहे, पण त्या खुर्ची बरोबर येणाऱ्या अपेक्षा किंवा जबाबदाऱ्या मला नको आहेत. म्हणून आजकाल हा भ्रष्टाचार आणि अशा अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. पण शास्त्र काय सांगतं? ज्यावेळी पण आपल्याला मग ती छोटी जबाबदारी का असे ना, माता पिता भाऊ, तर गुरु किंवा कुठलीही जबाबदारीची भूमिका स्वीकारण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. जोपर्यंत शास्त्र काय म्हणत, न मोच येते समुपैती मृत्यूम, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना जर आपण मृत्यूपासून पार करू शकत नसू किंवा आध्यात्मिक विज्ञान जर देऊ शकत नसू, तर आपण ती जबाबदारी स्वीकारू नये किंवा आपण त्या जबाबदारीस पात्र नाही आहोत. म्हणून खरे गुरु, खरे माता पिता कोण आहेत? शिक्षयेत चेत सदा स्मर्तुम, जे आपल्याला शिकवतात की हरीची भक्ती कशी करावी, ते आपले खरे माता पिता आहेत. पुढे म्हणतात, निश्वासो नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाल्यात हरेर नामैव केवलम. निश्वास म्हणतो ना आपण, मी सुटकेचा निश्वास टाकला किंवा सोडला, बरोबर, की शेवटचा श्वास कधी असेल, कोणता असेल, हे कोणच सांगू शकत नाही. ज्यावेळी आपण ही महाभारतातली कथा सर्वांना परिचित आहे, की अज्ञातवासात असताना, वनवासात असताना ज्यावेळी पांडव आणि द्रौपदी वगैरे एकत्र होते, आणि जे सर्वांना तहान लागली होती, आणि त्यावेळी पहिल्यांदा कोणाला? सहदेवला सांगण्यात आलं की थोडं पाणी घेऊन ये. आणि ज्या तलावापाशी ते आले, तर तो कोणाचा तलाव होता? यक्षाचं. आणि तिथे एक अदृश्य आवाज, व्यक्ती दिसत नाही पण आवाज येतोय. त्याने सांगितलं, माझ्या प्रश्नांची पहिला उत्तर दे, मग इथलं पाणी तू घेऊ शकतोस. पण पांडव क्षत्रिय आहेत, त्यांना असं कोणाला विचारलेलं किंवा अडवलेलं आवडत नाही. त्यांनी विचार केला, आम्हाला कोण अडवू शकतं? म्हणून सहदेवनं काय केलं, पाणी घेतलं. पाणी घेताच क्षणी तर तिथं मूर्छित होऊन पडलं. काही जण म्हणतात तिथंच त्याचा तो गतप्राण झाला. मग नकुल आला, तो देखील पाणी घ्यायला आला, त्याला देखील तोच आवाज आला, त्यानं देखील तोच विचार केला, क्षत्रिय आहेत, आणि त्याची अवस्था देखील तशीच झाली. त्यानंतर वृकोदर भीम आले, आणि भीमाला तर काय आव्हान स्वीकारायला आवडतं, आणि तो आवाज आल्यावर भीमानं देखील पाणी घ्यायचं ठरवलं, स्वतः पिऊन मग भावंडांना घेऊन जायचं, पण त्याची स्थिती देखील तीच झाली. अर्जुन आला, अर्जुनाची पण स्थिती तशीच झाली, आणि युधिष्ठिर इथं प्रतीक्षा करतायत की का बरं माझे भाऊ अजून आले नाही आहेत, आणि स्वतः युधिष्ठिर मग त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी ती परिस्थिती पाहिली की कशा पद्धतीनं माझी भावंड गतप्राण झालेली आहेत, आणि ते देखील पाणी पिणार इतक्यात त्यांना तो आवाज आला. आणि ते धर्मराज आहेत, त्यांना नीतिमत्तेनं कसं वागायचं याचं ज्ञान आहे, आणि त्यांनी विचारलं की कोण आहात आपण, कृपया माझ्यासमोर या. आणि त्यावेळी यक्षांनी सांगितलं की माझे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्या, मग मी तुम्हाला पाणी देखील देईन, तुमच्या भावंडांना देखील मी पुनर्जीवन देईन. आणि मग अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले, त्यातील एक प्रसिद्ध किंवा महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे, या जगामधील सर्वात मोठं आश्चर्याची गोष्ट कोणती. जसं आपले भक्त नेहमी सांगतात की त्यांनी काही सात आश्चर्य जगातली सांगितली नाहीत, की पिसाचा झुलता मनोरा, ताजमहाल, आता बांगलादेशमध्ये होतोय काय करायचं, अशा पद्धतीचे सात आश्चर्य त्यांनी नाही सांगितली. त्यांनी त्याहून मोठं आश्चर्य सांगितलं, अहनी अहनी भूतानी गच्छंती यमालयम शेष स्थावरम इच्छंती किम तदाश्चर्यम अथ परम. अहनी अहनी अहर्निश म्हणतात दिवसामागून दिवसामागे, अहनी अहनी भूतानी, भूतानी म्हणजे सर्व जीव कुठे चाललेत, यमदरबारी यमसदनी, यमाच्या घरी चाललेले आहेत. पण जे उरलेले जीव आहेत ते काय विचार करतायत, तो बॉम्बस्फोट काय ताज हॉटेलमध्ये झालेला, आम्ही कोल्हापुरात राहतोय, किंवा शेजाऱ्याचा मृत्यू झाला, मला अजून बरंच आयुष्य आहे, आणि हा जो भ्रम आहे की मी कायम जगेन, मी कायम याच शरीरात जगेन, त्यामुळे मनुष्य अध्यात्माचा गांभीर्यानं स्वीकार करत नाही. म्हणून चाणक्य पंडित सांगतात की जर तुम्हाला या जगामध्ये उपभोग घ्यायचा असेल तर एक गोष्ट केली पाहिजे, मृत्यूचा पूर्णपणे विसर पाडला पाहिजे, आणि जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायचं असेल, स्मर नित्यम अनित्यताम, या जगातील अनित्य गोष्टींचं किंवा मृत्यूचं स्मरण केलं पाहिजे सकारात्मक दृष्ट्या, असं नाही अरे आता काय होणार तसं नव्हे, पण सकारात्मक दृष्ट्या, की जेणेकरून आपण भक्तीचा गांभीर्यानं स्वीकार करू शकू. आणि म्हणून युधिष्ठिर महाराज सांगतायत की जगातील हे सर्वश्रेष्ठ आश्चर्य आहे, की प्रत्येकाला ठाऊक आहे या जगामध्ये प्रत्येकाचा शेवट होणार आहे, पण तरी देखील प्रत्येकाला वाटतं की नाही मी खूप अजून जगणार आहे. म्हणून इथं काय सांगितलंय, कीर्तनीय मतो बाल्यात, की लहानपणापासूनच आपण भक्तीचं आचरण केलं पाहिजे. म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात कौमारम आचरेत, लहानपणापासूनच आपण भक्तीचं आचरण केलं पाहिजे, कारण जितक्या लहानपणी आपण भक्तिमय गोष्टींचं आचरण करू तितक्या आपल्या सवयी चांगल्या होतील, आणि तितकं आपल्याला भक्तिमय जो मार्ग आहे तो सुरळीतपणे योग्य रीतीनं आणि योग्य परिणाम त्याचे प्राप्त होतील. जसं शास्त्रात एक छोटासा प्रसंग सांगितलाय की एक वृद्ध म्हातारी, वृद्धा ती अशी खाली वाकून चालली असते काठी टेकत टेकत, आणि जसं सर्व तरुण मुलांना वाटतं की आपण कधीच म्हातारे होणार नाही, तो एक तरुण मुलगा या म्हातारीची चेष्टा करायला लागतो. अधप पश्यती किम वृद्धे पतितम तव किम भुई, हे म्हातारे तू खाली वाकून काय बघायला लागली आहेस, काय पडलंय तुझं खाली, अशा पद्धतीनं तो म्हातारीची चेष्टा करायला लागतो. पण म्हातारी साधी नसते, अनुभवाचं ज्ञान तिच्या पाठीशी असते. ती म्हणते रे रे मूर्ख न जानासी गतम तारुण्य मौक्तिकम, माझा तरुणपणीचा मोती खाली हरवलाय पडलाय, तो हरवल्यामुळे मी तो शोधायला लागले कुठे गेला. मग त्याचे डोळे उघडतात की हे तरुणपण असंच जे निघून जातं, आणि म्हातारपणी तरुणपणाच्या आठवणी जास्त येत असतात. बघा, म्हणजे साधारणपणे आपण निरीक्षण केलं तर एखाद्या बागेमध्ये एखाद्या ठिकाणी ज्यावेळी काही वयस्क लोक एकत्र येतात तर ते तरुणपणीच्या गोष्टी जास्त चर्चा करत असतात, कारण तो त्यांचा उमेदीचा काळ असतो. म्हणून जितकं आपण लहानपणी या भक्तिमार्गाचं आचरण करू तितकं आपल्याला अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी मदत होऊ शकते. पुढील श्लोकात ते म्हणतात, हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना गायंती भक्तिभावेन हरेर नामैव केवलम. ज्या ठिकाणी भक्त एकत्र कीर्तन करतात त्या ठिकाणी भगवंत, केवळ भगवंतच नव्हे तर त्यांचे शुद्ध भक्त देखील तिथे उपस्थित असतात. जसं एक प्रसिद्ध प्रसंग आहे श्रील प्रभुपादांच्या जीवनचरित्रात, की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी न्यूयॉर्क आणि इतर ठिकाणी प्रचार चालू होता तर प्रभुपाद यांचा कार्यक्रम एका मोठ्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि भक्तांनी बरेच परिश्रम घेतले, बऱ्याच लोकांना निमंत्रित केलं, पण काही कारणामुळे त्या हॉलमध्ये फारच कमी सदस्य उपस्थित होते आणि भक्तांना फार वाईट वाटू लागलं की प्रभुपाद स्वामी इतके महान आहेत, इतका वेळ आणि इतकी शक्ती कष्ट करून ते आपल्याला हे भक्ती मार्ग देत आहेत आणि आपण त्यांच्या या सुंदर कार्यक्रमाला फारच कमी लोकांना बोलवू शकलो. त्यांनी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केलेला आणि प्रभुपादांनी त्यांचा भाव ओळखला की यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि तरी देखील काही लोक, फारच कमी लोक आले. आणि त्यावेळी भक्त नंतर कार्यक्रम झाल्यावर म्हणू लागले की प्रभुपाद आम्हाला क्षमा करा, फारच कमी लोक आलेले. प्रभुपाद त्यावेळी म्हटले, कमी लोक कुठे, इथे अनेक लोक भक्त होते, इथे नारद मुनी आलेले, हनुमानजी आलेले. आणि हे प्रभुपाद केवळ भक्तांचं सांत्वन करण्यासाठी म्हणत नव्हते, प्रभुपाद हे महान आचार्य आहेत, त्यांना ती दृष्टी देखील होती. आणि आपण गुरूंच्या आणि शास्त्राच्या आधारे आपण देखील जाणू शकतो की ज्यावेळी आपण प्रामाणिकपणे कीर्तन करू त्यावेळी भगवंत आणि त्यांचे पार्षद तिथे उपस्थित असतात. की रामानुजाचार्यांच्या परंपरेत देखील एक सुंदर कथा सांगण्यात येते की रामानुजाचार्यांचे जे प्रमुख प्रचारक किंवा प्रतिनिधी आहेत त्यांना अलवार म्हटलं जातं. मला वाटतं या अलवारांपैकीच काही अलवारांची कथा आहे की काही अलवार असे प्रचारानिमित्त किंवा तीर्थयात्रेनिमित्त असे भ्रमण करत होते आणि अचानक खूप जोराचा पाऊस येऊ लागला, मुसळधार वृष्टी होऊ लागली आणि तिथे एक छोटंसं ठिकाण त्यांना दिसलं, अंधार होता आणि एक छोटीशी कुटी त्या ठिकाणी होती, कुटी होती का गुहा होती, अशी गुहा होती आणि त्या गुहेमध्ये एक व्यक्ती आत होती आणि दुसरे अलवार आहे ते पावसात भिजत होते. तर त्यांनी विचारलं, विनंती केली की खूप पाऊस पडतो, मला कृपया आत घ्या. पण त्यांची विनंती पूर्ण होण्याच्या आधीच या आतील व्यक्तीने त्यांना आत बोलवलं की कृपया तुम्ही या गुहेचा किंवा ठिकाणाचा आश्रय घ्या. आणि मग दोघांच्या चर्चा सुरू झाली आणि भक्त असल्यामुळे हे अलवार कृष्णाविषयी सांगू लागले आणि तेवढ्यात अजून कोणतरी बाहेर आहे असं त्यांना वाटू लागलं आणि आत लक्षात आलं की दुसरी आतली व्यक्ती देखील भक्त निघाले. दोघांच्या मध्ये चांगलं कीर्तन हरिकथा होत होती आणि तिसरी व्यक्ती बाहेर प्रतीक्षा करते हे पाहून लगेचच भक्ताचं हृदय असल्यामुळे त्यांनी लगेचच असं विचार केला नाही की अडचण होईल, पण त्यांनी त्यांना आत घेतलं आणि तिघं पण मग हरिकथा करू लागले, चर्चा करू लागले आणि त्या गुहेमध्ये जागा फारच कमी होती आणि अशा पद्धतीने ते इतक्या कथा करण्यामध्ये गुंग झाले होते आणि अचानकच त्यांना जाणवू लागलं की या गुहेमध्ये गर्दी वाढायला लागली आहे. तिघंच आहे, तिघे असताना जेवढी गर्दी नव्हती त्याच्यापेक्षा जास्त अडचण व्हायला लागलेली आहे आणि गुहेमध्ये पूर्णपणे वातावरण बदललेलं आहे. एक अद्भुत अलौकिक दिव्य असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि पाहता तर काय, तिथे साक्षात श्रीहरी प्रकट झालेले, त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये शंख चक्र गदा पद्म रूपामध्ये त्यांनी खूप सुंदर रीतीने असं दर्शन सर्वांना दिलं. आणि याचं कारण काय होतं, यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठामी नारदा. भगवान श्रीकृष्ण नारदाला सांगतात की जेथे माझे प्रामाणिक भक्त कीर्तन करतात किंवा माझी हरिकथा करतात तिथे मी तिष्ठा, मी तिथे उभा राहतो. आणि पुराव्यानिशी भगवंतांनी दाखवून दिलं की भगवंत तिथे उभे राहिलेले या भक्तांच्या कीर्तनामध्ये, हरिकीर्तन किंवा हरिकथेमध्ये. आणि सगळेजणच महान भक्त होते. म्हणून आपल्याला ही श्रद्धा हवी की ज्यावेळी आपण खचून जातो भक्ती मार्गाचा अवलंब करताना देखील, की अरे इतकी वर्ष झाली अजून काही मला भगवंतांचं दर्शन होत नाही आहे, किंवा माझ्यामध्ये काही चांगले असे काही स्वप्नामध्ये पण येत नाहीत, उलट जप करताना झोप येते त्या स्वप्नात पण भगवंत दिसत नाहीत, तर कसं होणार माझं. परंतु आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे कीर्तन करतो, संकीर्तन करतो, त्यावेळी भगवंत तिथे उपस्थित असतात. आणि काही काळाचाच अवकाश आहे, आपण प्रामाणिकपणे हा मार्गाचा अवलंब करत राहिलो तर भगवंत नक्कीच आपल्याला दर्शन देतील. पुढील श्लोकात म्हटलंय, अहो दुःखम महादुःखम दुःखा दुःखतरम यता काचायाम विस्मृतम रत्न हरेर नामैव केवलम. चार वेळा दुःख म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या वेळा दुःख म्हटलं त्याला महादुःख म्हटलेलं आहे. जे विचार करू शकतो की केवढी दुःखाची गोष्ट असेल. या जगामध्ये अनेक दुःखाच्या घटना घडतात, कारण भगवंतांनीच सांगितलं हे जग आहे दुःखालयम अशाश्वतम. प्रत्येक व्यक्तीला विचारा, लहान मूल असू दे, लहान मूल ते त्याच्या नादात असतं, पण थोडा मोठं झालेल्या माणसाला विचारा, तुमच्या आयुष्यात एक तरी दुःखाचा प्रसंग आहे का? तुम्हाला एक तीन चार तो सोडणार नाही तिथून. काय तुम्हाला सांगू, तुम्हाला म्हणून मी सहन केलं, काय तुमचा हात धरेल, रडायला लागेल, आणि मग तुमच्या जीवनात आणखीन एक दुःखद प्रसंग वाढेल की तीन तास मी दुःख ऐकलं. तर खूप दुःखाच्या घटना प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या व्यक्तीनं दाबून ठेवलेल्या असतात. आणि म्हणून हिंदी पिक्चरमध्ये डायलॉग तयार होतात, ये शरीर के घाव मिट जाएंगे लेकिन ये दिल का घाव. तर हे डायलॉग काय आहेत, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख असतात. पण इथे कुठल्या दुःखाची चर्चा करतायत या आचार्यांनी? कुठला हिंदी पिक्चर नाही बघितलेला. हे दुःखाची चर्चा इथे होत आहे की सर्वात मोठं दुःख काय आहे, की ज्या सर्व दुःखांवर रामबाण उपाय असलेलं हरिनाम आहे किंवा भगवंतांची भक्ती आहे, ती मिळण्याची संधी मिळून देखील मी त्याचा गांभीर्यानं स्वीकार केला नाही. म्हणजे समजा एखाद्याला अत्यंत भयंकर रोग आहे, कॅन्सर आहे किंवा आणि भयंकर असा एड्स रोग आहे, आणि त्याला सांगितलं की तुला उपाय आहे, आणि तो एकदम ययातीप्रमाणे किंवा यती ययातीप्रमाणे तो एकदम नवं स्वरूप तुला प्राप्त होईल, नवा देह प्राप्त होईल, तर तो किती गांभीर्यानं त्या रोगाचं निराकरण करण्यासाठी ती औषधोपचार घेईल. तर आपल्याला गुरु साधू शास्त्र सांगतात की हा भक्तिमार्ग स्वीकारल्यानं कायमचं आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकतो आणि आपल्याला सच्चिदानंद देह प्राप्त होऊ शकतो. परंतु इथे काय म्हटलंय, आपली स्थिती कशी आहे, ओह कितीही दुःखमय गोष्ट आहे, किती महादुःखमय गोष्ट आहे, या इतकी दुसरी कोणतीही दुःखमय गोष्ट नाही. जेव्हा लोक या मौल्यवान हिऱ्याचा, रत्नाचा साधारण काचेचा तुकडा म्हणून गैरसमजूत करून घेतल्याने त्यांना त्याचा विसर पडला आहे. आपल्याबाबत दुर्दैवाची गोष्ट कोणती आहे की भक्ती मार्ग इतका सोपा सरळ आहे, परंतु इतका सर्वोच्च आणि उदात्त आहे, परंतु इतक्या सहजपणे आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे जे मौल्यवान रत्न आहे त्याची किंमत आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून या रत्नाला आपण काचेच्या तुकड्याप्रमाणे वागवतो, आणि ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. चैतन्य महाप्रभू पण सांगतात शिक्षाष्टकम मध्ये की नामनामकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काल एतादृशी तव कृपा भगवन ममापि दुर्दैवमपि विदृश्यम. हा हा जनी न अनुरागा, की मला या हरिनामाप्रती न अनुरागा, मला काही प्रेम नाही आहे, ही माझी दुर्दैवी स्थिती आहे, की भक्ती मार्गामध्ये अजून आपल्याला रुची प्राप्त झाली नाही. परंतु ज्यावेळी आपण सत्संगात येतो आणि भक्ती मार्गाचं आज्ञेप्रमाणे, गुरु साधू शास्त्राप्रमाणे आज्ञेनं पालन करायला लागतो, त्यावेळी ही श्रद्धा आपल्याला वाढू लागते. तर म्हणून या मार्गाला आपण जितकं गांभीर्यानं स्वीकारू तितकं आपल्याला परिपूर्णत्वाची संधी आपली जास्त प्रबळ बनते. पुढील श्लोकात ते सांगतात दियताम दियताम करणं, की कानाद्वारे आपण पुन्हा पुन्हा हरिनामाचं श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मुखाद्वारे वाचेद्वारे आपण पुन्हा पुन्हा हरिनामाचं उच्चारण केलं पाहिजे आणि सदैव आपण हरिनाम गायलं पाहिजे. या गोष्टी स्वाभाविक आहेत. एखाद्या आवडीच्या गोष्टी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याबद्दल ऐकणं हे स्वाभाविक आहे. जसं एखाद्या आईला आपल्या मुलाचं केलेलं कौतुक ऐकून कंटाळा येत नाही, बरोबर? की अरे किती वेळा सांगायला लागले बस कंटाळा आला, नाही, ते तिच्यासाठी स्वाभाविक आहे. एखाद्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोलणं, जसं मगाशी सांगितलं की काही लोकांना फिल्म स्टार, स्पोर्ट्स स्टार यांच्याविषयी आपण तासन तास बोलू शकतो कारण त्याबद्दल आवड आहे, ते बोलणं स्वाभाविक आहे. किंवा एखादं आवडतं गीत वारंवार गाणं हे स्वाभाविक आहे. हे का स्वाभाविक आहे? कारण आत्म्यासाठी भगवंतांची भक्ती ही स्वाभाविक आहे. परंतु भौतिक जगामध्ये विकृत स्थिती आल्यामुळे भगवंतांच्या प्रतीच्या आसक्तीचं जे स्थान आहे त्या भौतिक आसक्तीनं घेतलेलं आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या प्रतीचं नाम कीर्तन ऐकण्याची वृत्ती आपण इतर गोष्टींमध्ये लावतोय. परंतु भागवत काय सांगतं? ज्यावेळी आपण भगवत कथा सोडून इतर कथा करतो त्याप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे एखादा बेडूक जोर जोराने डराव डराव ओरडतो तो कुणाला आकर्षित करतो? मृत्यूला. कारण का? तिथे साप येतो, साप रूपी मृत्यू तिथे येतो. तसंच ज्यावेळी आपण वायफळ चर्चा करतो विनाकारण, ज्या प्रजल्प ज्याला म्हटलं आहे की भगवंतांचा ज्याच्याशी काही संबंध नाही ज्या गोष्टींची, त्या गोष्टींची जे चर्चा करतो किंवा अशा गोष्टी ऐकण्यामध्ये आपल्याला रुची आहे. काय सांगू तुम्हाला, तो भक्त मला काय म्हटलं माहिती आहे, आपण लगेच फीडबॅक पण ठेवतो. काय म्हटलं सांगा? समजा त्या भक्ताने सांगितलं, तो म्हणाला की तृणादपी सुनिचन श्लोक खूप महत्वाचा आहे. हे काय मी ऐकलं 100 वेळा, काय दुसरं काय म्हटलं, माझ्याविषयी काय म्हटलं सांगा, बघून घेतो त्याला. त्यामध्ये आपल्याला स्वारस्य आहे कारण का? आपला हा बद्ध स्वभाव आहे. परंतु याला आपण काय म्हणतो, रिप्लेस करू शकतो. याच्याऐवजी आपण सकारात्मक किंवा भक्तिमय गोष्टींद्वारे आपण आध्यात्मिक रुची वाढवू शकतो. जसं रूप गोस्वामी जे आपल्या परंपरेमधील महान आचार्य आहेत, ज्यांनी पूर्ण भक्तीचा मार्ग कशा पद्धतीने आचरण करायचा याचा आदर्श घालून दिलेला आहे, तर ते 2 श्लोकांमध्ये सांगतात या श्लोकाशी संदर्भात हरिनामाप्रती त्यांचा साक्षात्कार. ते काय म्हणतात? तुंडे तांडव तनुम वितनुते तुंडावली लब्धया कर्ण क्रोध कदम व्रतयते कर्णावधी लब्धया चेत प्रांगण संगनी विजयते सर्वेंद्रियाणां क्रिया न जाने जनितः कियद्भी अमृतई कृष्ण वर्ण द्वयी. याचा अर्थ काय आहे? तुंडे तुंड वक्र तुंड, तुंड म्हणजे मुख किंवा तोंड, तुंडे तांडव, तांडव म्हणजे करू नका तांडव म्हणजे नृत्य, तुंडे तांडव की ज्यावेळी माझ्या मुखामध्ये मी हरिनाम घेतो तनुम वितनुते तुंडावली, आवली म्हणजे काय आपण दीपावली म्हणतो ना, अनेक दिवे देवांच्या ओळी, तसं तुंडावली मला अनेक तोंड मुख असली पाहिजेत. का? हरिनाम घेण्यासाठी. ज्यावेळी मी हरिनाम घेतो माझी इच्छा होते मला अनेक मुख अनेक वाचा असाव्यात आणि कान पण 1000 असले पाहिजेत, कारण एवढे तोंड आहेत एवढा हरिनाम मी घेणार तितके कान देखील असले पाहिजेत. कर्णावली आणि ज्यावेळी अशाद्वारे मी मुखातून कानामध्ये हरिनाम जातो तर परिणाम काय प्राप्त होतो? चेत प्रांगण अंगण, चेत म्हणजे हृदयाचं किंवा मनाच्या अंगणात काय होतं? हरिनाम प्रविष्ट होतं आणि त्याचा परिणाम काय होतो? विजयते सर्वेंद्रियाणां क्रिया, सर्व माझ्या इंद्रियांवर हरिनाम विजय प्राप्त करतं, म्हणजे माझं अस्तित्व कृष्णमय होतं, मी इतका भगवंतांप्रती दृढ होतो भगवत भक्तीमध्ये. आणि न जाने जनिता कियत भी अमृते, कि या 2 अक्षरांमध्ये काय जादू काय अमृत भरलेलं आहे हे मी जाणू शकत नाही. कुठले 2 अक्षर? कृष्ण. या 2 अक्षरांमध्ये इतकं अमृत ठासून भरलेलं आहे की माझी अशी स्थिती होते. आपल्यामध्ये किती जणांना असा अनुभव आहे. तर ही पण हे आचार्यांनी सर्वश्रेष्ठ आदर्श घालून दाखवला आहे की काय हरिनाम आपल्याला देऊ शकतं. परंतु तेच आचार्य ज्यावेळी आपल्या स्तरावर येतात ते उपदेशामृतची रचना करतात आणि सांगतात साधकांसाठी काय केलं पाहिजे. आणि त्याच उपदेशामृत मध्ये ते सांगतात स्यात कृष्ण नामचरितादी सिताप्य विद्या पित्तोपतप्त रसनम न रौचिकानु, की आपली अवस्थेचं ते आपल्या स्थितीला येऊन वर्णन करतात की ज्याप्रमाणे काविळ झालेल्या रुग्णाला ऊस कितीही गोड असला तरी तो ऊसाचा रस कडूच लागतो, त्याचप्रमाणे भवरोगाचा जो रुग्ण आहोत म्हणजे आपण सर्व बद्धजीव त्यांना हरिनाम कितीही गोड झालं तरी ते भवरोगाच्या पित्तामुळे पित्ताच्या त्रासामुळे आपल्याला ते कडू लागतं. पण त्याला उपाय काय सांगितलाय, किंतु आदरात अनुदिनम खलु एव जुष्टम, आदराने आदरभावाने नम्रतेनं अनुदिनम प्रत्येक दिवशी आपण काय केलं पाहिजे, खलु एव जुष्टम त्याचा पान केलं पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. स्वाद्वी क्रमात भवती तदमूल हंत्री, आणि अशा पद्धतीनं काय होईल आपला हा भवरोग नष्ट होईल आणि मग हळूहळू आपल्याला हरिनामामध्ये रुची प्राप्त होईल. चैतन्य महाप्रभूंच्या पण लीलेमध्ये खूप सुंदर प्रसंग येतो. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी त्यांची पंडित असणारी लीला संपून भक्ताची लीला सुरू करतात ते तर साक्षात भगवंत आहेत, पण आदर्श भक्त कसा असावा त्याचं ते उदाहरण जगाला दाखवतात. आणि ते इतके हरिनामामध्ये गुंग होतात की ते सतत हरीचं नावच घेत असतात. आणि पूर्वीच्या काळी आपल्याला ठाऊक आहे लोक प्रातर्विधीसाठी सकाळचे विधी करण्यासाठी जंगलात जायचे, बरोबर. तर चैतन्य महाप्रभू असेच प्रातर्विधी करण्यासाठी जंगलात गेले होते आणि तिथे एक छोटासा बालक होता ज्याचं नाव होतं गोपाल. तर त्यांनी पाहिलं चैतन्य महाप्रभू ज्यावेळी हे प्रातर्विधीला गेलेत शौचाला गेलेत तर ते काय करतायत, स्वतःची जीभ पकडतायत. आणि त्या बालकाला आश्चर्य वाटलं हे असं का करतायत. मग नंतर त्यांनी विचारलं की अरे महाप्रभू किंवा निमाय तुम्ही असं का करताय, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं गोपालला चैतन्य महाप्रभू ज्यांचं नाव निमाई होतं की भगवंताचं नाव पवित्र आहे आणि मी ही जी क्रिया करतो ही शारीरिक क्रिया ही फार अपवित्र आहे अमंगळ आहे, तर त्यावेळी मी भगवंताचं नाव घेतलं तर कसं होईल, आणि म्हणून पण मी हरिनाम घ्यायचं थांबू पण शकत नाही म्हणून माझी जीभ पकडून ठेवतो की जेणेकरून ही जीभ हलणार नाही. पण हा गोपाल छोटा हुशार होता, ते काय म्हणाला की निश्वास आहे नाही विश्वास, कधी पण मृत्यू येऊ शकतो आणि हरिनाम तर सर्वात पवित्र आहे, ते अपवित्र गोष्टींना देखील पवित्र करू शकतो, त्यामुळे तुम्ही कुठेही असा हरिनाम घ्या. चैतन्य महाप्रभू म्हटले बाप रे हा गोपाल इतका महान भक्त आहे यानं मला देखील उपदेश दिलेला आहे. चैतन्य महाप्रभूंनी त्याचं नाव बदललं, त्याला नाव दिलं गोपाल गुरु. म्हणून आपल्या परंपरेत एक महान भक्त आहेत हेच गोपाल गुरु, त्यांना गोपाल गुरु म्हणून म्हटलं जातं. तर हा हरिनामाचा उद्देश आहे की सतत हरिनाम घेणं, सतत कानानं ऐकणं आणि सतत त्याचं गायन करणं. आणि अंतिम श्लोकात काय म्हटलंय, तृणकृत्य जगत सर्वम राजते सकल परम चिदानंदमयम शुद्धम हरेर्नामैव केवलम, की काय स्थिती प्राप्त होते हरिनाम शुद्ध हरिनाम घेतल्यावर. तृणकृत्य जगत सर्वम, हे जग अत्यंत तुच्छ वाटू लागतं. याचा अर्थ काय अभिमान येतो असा नाही, तुच्छ का वाटू लागतं, कारण या जगाचं स्वरूप कळून येतं. समजा एखाद्या कारागृहामध्ये एखाद्या कैद्यानं काही गुन्हा केला त्यामुळे तो कारावासामध्ये कारागृहामध्ये तुरुंगात होता, परंतु तुरुंगामध्ये त्याने इतका प्रामाणिक बदल घडवून आणला, इतकं त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याला समजा आता तिथल्या अधिकाऱ्यांनी खुश होऊन सांगितलं की जा आता तुला आम्ही मुक्त करतोय, तुझ्या मुदतीच्या आधीच आम्ही तुला मुक्त करतोय, तर त्याच्यासाठी बाहेरचं जग पूर्ण मोकळं झालं आहे आणि त्यामुळे त्याला तो कारावास तुच्छ वाटेल, काय हे जीवन माझं होतं. तसंच हे भौतिक जग एक कारागृहाप्रमाणे आहे आणि आपण इथले बंदी आहोत, या भौतिक शरीरामध्ये आत्मा हा बंदी आहे आणि या भौतिक जगाचं स्वरूप अशाश्वत असल्यामुळे शाश्वत अस्तित्वापुढे हे अस्तित्व तुच्छ आहे. कारण का, तुम्हाला त्यावेळी प्रेम धन प्राप्त होतं ज्यावेळी साधकाला त्या भक्तीद्वारे गुरूंच्या कृपेद्वारे ते भक्ती लता बीज ज्यावेळी पूर्ण उमलतं आणि कृष्ण प्रेम प्राप्त होतं, त्यावेळी प्रबोधानंद सरस्वती ते सांगतात की आपली स्थिती काय होते, विश्वम पूर्ण सुखायते, की पूर्ण विश्वामध्ये आनंद दिसायला लागतो आणि स्वर्ग वगैरे एकदम तुच्छ वाटायला लागतं. कारण काय, सुख ब्रह्मदेवांना पण आपण बघितलं की सगळीकडे पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि जी कैवल्य मुक्ती आहे ती पण नरकासमान वाटू लागते. का? कारण सर्वश्रेष्ठ स्थिती त्यावेळी त्या भक्ताला प्राप्त झालेली असते. आणि याचं सध्याच्या म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या काळातलं उदाहरण म्हणजे सहा गोस्वामी. श्रीनिवास आचार्य वर्णन करतात की त्यक्त्वा तूर्णम अशेष मंडलपती श्रेणीं सदा तुच्छवत. सहा गोस्वामी असं नाही की त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून त्यांनी ते वैरागी झाले, पण काय वर्णन केलंय, अशेष मंडलपती. अशेष मंडलपती म्हणजे इंद्रासमान त्यांचं ऐश्वर होतं. ज्यावेळी रूप गोस्वामी सनातन गोस्वामींनी त्यांचं मंत्रीपद सोडलं, त्यांची संपत्ती म्हणजे बोट भरून सुवर्णमुद्रा त्यांच्याकडे होत्या. विचार करा किती संपत्ती असेल, पण त्याचा त्याग करताना कसा त्याग केला, तुच्छवत या श्लोकाप्रमाणे त्यक्त्वा तूर्णम शेष मंडलवती श्रेणीं सदा तुच्छवत, तुच्छपणे अगदी काही याची किंमतच नाही अशा पद्धतीने त्याने त्याचा त्याग केला आणि त्याचं सर्वश्रेष्ठ धन त्यांना प्राप्त झालं, भगवंतांची भक्ती. जसं तुकाराम महाराज यांनी सगळ्याचा त्याग केला कारण त्यांना सर्वात श्रेष्ठ धन प्राप्त झालेलं. समजा आपण कोल्हापुरात आहे, आपल्या घरी बसलोय आणि एकदम 15-20 गाड्या येतात. हा राष्ट्रपतींनी बोलवलं तुम्हाला या बसा गाडीत, चला जरा राष्ट्रपती भवनात. काय आपण लगेच बी टीव्ही, ई टीव्ही, ए टू झेड सगळे टीव्ही आपल्या दारासमोर अशावेत अशी आपली इच्छा होते. एका देशाच्या एका राष्ट्रपतींनी समजा आपल्याला बोलवलं तर आपल्याला काय कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. पण साक्षात श्री विष्णूंचं विमान तुकाराम महाराजांना न्यायला आलं, विचार करा किती मोठं पद आहे ते. म्हणून आचार्य सांगतात भक्त, ज्यावेळी आपण म्हणतो एखाद्याला भक्त, हे काही साधारण गोष्ट नाही, ज्या ब्रह्मांडातील सर्वोच्च गोष्ट आहे जी देवतांना देखील दुर्लभ आहे. म्हणून त्याचं आपल्याला अभिमान होता कामा नये, परंतु त्याचा काय म्हणतो आपल्याला कृतज्ञता असणं किंवा त्याची जाणीव असणं की काय सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. सहावा हा श्लोक आहे, हा आपण विशेष करून लक्षात ठेवला पाहिजे की अहो दुःखम, एवढं सगळं मिळालंय पण हे दुःख आपण ओढवून घेता कामा नये, की संधी मिळाली आहे परंतु आपणहून आपलं हे दुःख ओढवून घेऊ नये, की इतकं सुवर्ण संधी जे सुवर्ण अवतार आहेत गौरांग महाप्रभू यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे आणि त्यांच्याच परंपरेत श्रील प्रभुपाद आणि त्यांचे प्रतिनिधी हे आपल्याला ही कृपा प्रदान करत आहेत. तर आपण वैयक्तिक रीतीनं हा या नवीन वर्षात संकल्प करू शकतो की ही जी विधी मला मिळालेली आहे, हा जो मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपण याचा गांभीर्यानं स्वीकार करूया आणि या हरिनामाचं जे महत्व आहे किंवा ही जी भक्ती मार्ग आहे तो आपण इतरांपर्यंत पोहोचूया आणि आपल्याबरोबर इतरांचं देखील शाश्वत कल्याण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की थाई गौर प्रेमानंद.
हरे कृष्ण. आता प्रभूजी इतका वर्णन केला, इतक्या चांगल्या रीत्या वर्णन केला, त्याच्यानंतर पण सगळ्यांचा उत्साह होऊन मला पण उत्साह यायला लागला.
हरे कृष्ण हरे कृष्ण
महान हरे कृष्ण हरे कृष्ण
हरे
हरे कृष्णा. या आठवड्याच्या काही महत्वाच्या सूचना जे आहेत ते अशा प्रकारे आहेत. सर्वप्रथम जी पुणे यात्रा आहे, सर्वप्रथम आहे ती पुणे यात्रा कधी आहे, 26 आणि 26 तारखेला.